चैनकारी हो।
जल बीचे खड़ा हो दर्शन ला असरा लगावे ले हो।
असरे
बीचे खा